आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची दिमाखदार सोहळ्यानं सांगता। नाशिकजवळ सापुतारा इथं प्रवासी बसला झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू। 19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं सलग दुसऱ्यांदा उंचावला विश्वचषक, तर पुरुषांच्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी। आता सविस्तर बातम्या। आदिवासींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार केलं जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे असं ते म्हणाले। नागपूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आंतरराष्ट्रीय फिस्ट 2025 या परिषदेत ते काल बोलत होते। नागपूर शहर आदिवासी राजानं स्थापन केलेलं असल्यामुळे ही परिषद या शहरात होणं याला महत्व आहे असंही फडणवीस म्हणाले। आदिवासींची पारंपरिक उपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय कौशल्याचा संगम करूनच आदिवासींपर्यंत आरोग्य सेवा योग्य पद्धतीनं पोहोचवता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आदिवासी भागांमधील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीनं सरकार सातत्यानं काम करत असून त्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं। महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यामध्ये ते बोलत होते। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गेले 3 दिवस रंगलेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची काल दिमाखदार सोहळ्यानं सांगता झाली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते। परदेशात मराठीचं जतन संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार असल्याची ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली। या समारंभात प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मराठी माणसानं मराठी भाषेचाच आग्रह धरला पाहिजे असं सांगताना राज ठाकरे म्हणाले,
आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे, जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात। जशी इतर देशांमधली माणसं आहेत ते आपल्या देशाशी आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो। अरे आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? आपल्याकडची मुलं आपल्याकडची मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात, पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात, कशासाठी बोलतात? आता आपल्या इथं लागलं होतं काय राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा, सांगून दाखव भारतामध्ये कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे? कोण म्हणतं जय जय आसाम माझा असं कोण म्हणतं का? समजा जय जय महाराष्ट्र माझा, या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 1600 वर्ष त्या भागाने ते फक्त मराठ्यांनी केलं, इतर कोणी राज्य केलेलं नाही। आणि ज्यांनी राज्य केलं, जे राज्यकर्ते होते, ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची, मग काय करायचं?
या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना अभिनेते रितेश देशमुख म्हणाले,
मराठी घरात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य आणि आपण खरंच खूप खूप भाग्यवान आहोत की जन्म घेतल्यानंतर पहिला शब्द आपल्या कानावर पडला तो मराठी शब्द होता आणि मराठीमुळेच आपली ओळख होते। मराठी भाषा ही किती जवळची आहे आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही, मला स्वप्न सुद्धा मराठीतच पडतात। मी हिंदी चित्रपटात जरी काम करत असलो तरी मराठी चित्रपट करणं मी सोडलं नाही, कारण मराठी चित्रपट आणि मराठी भाषा ही माझ्या हृदयात आहे।
या संमेलनात मराठी उद्योजकांच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेला खूप महत्व आहे. नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करून आपण मोठी मजल मारू शकतो असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी या चर्चासत्रात व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आयुर्वेद ही सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती असून यात संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालय चालना देणार असल्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल पुण्यात सांगितलं. देशभरात आयुष औषधी केंद्रांचं जाळं उभारण्यात येणार असल्याचंही जाधव म्हणाले. डॉ डीवाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयानं आयोजित केलेल्या 8व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप इथं काल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सभा मंडपात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची राज्यातील एकंदर रुग्णसंख्या 158 झाली आहे. 48 रुग्ण अतिदक्षता विभागात तर 21 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये अचानक केस गळतीचं प्रमाण वाढलं होतं. याबाबत वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर सेलेनियम धातूमुळे केस गळती होत असल्याचा अहवाल ICMR ने दिला आहे. धान्य टिकून ठेवण्यासाठी सेलेनियमचा वापर केला जातो, मात्र हा घटक अन्नधान्यातून अतिरिक्त प्रमाणात नागरिकांच्या शरीरात गेल्यामुळे केस गळती सुरू झाल्याचं ICMR ने म्हटलं आहे. दरम्यान खामगाव इथल्या धान्य गोदामांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं हर कंठ में भारत हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला आहे. कालपासून सुरू झालेला हा कार्यक्रम 16 फेब्रुवारीपर्यंत दररोज आकाशवाणीच्या 21 केंद्रांवरून सकाळी 9:30 ते 10:30 थेट प्रक्षेपित केला जाईल. विविध ठिकाणचे 600 अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. नाशिकजवळ सापुतारा घाटात खासगी प्रवासी बसला झालेल्या अपघात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 17 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. धार्मिक पर्यटनासाठी निघालेल्या मध्य प्रदेशातील भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळून हा अपघात झाला. 19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T20 विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. मलेशियातील क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात 9 गडी राखून भारतानं विश्वचषकाला गवसणी घातली. भारतानं 83 धावांचं नाममात्र उद्दिष्ट 12व्या षटकातच पार केलं. गोंगाडी त्रिशानं या विश्वचषकात सर्वाधिक 309 धावा केल्या. तिला सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्कार मिळाला. वैष्णवी शर्मानं 6 सामन्यांमध्ये सर्वाधिक 17 बळी घेतले, यात हॅट्रिकचा देखील समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना काल भारतीय संघानं 150 धावांनी जिंकला. वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 63 चेंडूत 97 धावांवर बाद झाला. अहिल्यानगर इथं झालेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यानं मानाची चांदीची गदा पटकावली. गादी गटात पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजेता ठरला. माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि परभणीच्या साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये सोलापूरचा महेंद्र गायकवाड जिंकला. त्यानंतर अंतिम लढत मोहोळ आणि गायकवाड यांच्यात झाली. यामध्ये मोहोळ यानं बाजी मारली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत ही चांदीची गदा त्याला प्रदान करण्यात आली. हवामान. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची दिमाखदार सोहळ्याने सांगता, नाशिकजवळ सापुतारा इथं प्रवासी बसला झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू, 19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं सलग दुसऱ्यांदा उंचावला विश्वचषक, तर पुरुषांच्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.